हरे कृष्ण कारण कृष्णाचं नाव आणि कृष्ण एकच आहे. पण आंबा 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 म्हटलं तर ते आंब्याचा स्वाद आपण घेऊ शकत नाही आंबा खाल्ल्याशिवाय. फक्त आंबा 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 माहिती आहे ना, आंबा नव्हे हंबरडा नव्हे गाईचा किंवा म्हैसीचा आंबा खाण्याचा आंबा. तर फक्त आंबा म्हणून नाही चालत, आंबा खावा लागतो तर त्याचं आपण आस्वादन करू शकतो. किंवा पाणी 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 असं म्हणत राहिलो आपण तर त्यानं तहान नाही भागणार पाणी पिल्याशिवाय. ग्लासमध्ये किंवा तांब्यामध्ये जे पाणी पिलो तरच फक्त पाणी पाणी म्हणून चालणार नाही, तहान नाही भागणार. पण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे हे म्हणाल्यानं आपण कृष्णाचा अनुभव करू शकतो, भगवंताचा अनुभव करू शकतो. भगवंत किती मधुर आहेत, भगवंताचा गोडवा माधुर्य मोठेपण त्यांच्या वैभवाचा. आणि पुढे आपण भगवंताच्या रूपाचाही आपण अनुभव करू शकतो. भगवंताचं रूप हे नाम, भगवंताचं नाव नाम आपण भगवंताच्या रूपापर्यंत. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी आपण मंदिरामध्ये जातो ही आणि भगवंताचं रूप ही पाहतो, दर्शन करतो, ज्याला आपण दर्शन करतो भगवंताचं. तसं दर्शन ही शक्य आहे या महामंत्राच्या कीर्तनानं, याच्या जपानं. आपण जप ही करतो या हरे कृष्ण महामंत्राचा जप होतो, माळेवरती जप आणि हातामध्ये टाळी वाजवून किंवा आणि काय मृदंग करताळ वाजवून पण कीर्तनही करू शकतो. तेव्हा हे नाव भगवंताचं नाव आपल्याला भगवंताच्या रूपापर्यंत पोहोचू शकत. भगवंताचं नाव आणि रूप वेगळं नाही, असं असं एक शास्त्र असं एक आहे. हे शास्त्र आहे भगवंताचं शास्त्र, सायन्स ऑफ गॉड म्हणतात, सायन्स ऑफ गॉड हे एक शास्त्र आहे. जे गीता भागवत मध्ये भगवंतांनी आपल्या आपल्या फायद्यासाठी आपल्या कल्याणासाठी भगवंतांनी त्याची रचना केली. तेव्हा हे जे हरे कृष्ण आंदोलन आमची जी संस्था आमची काय भगवंताची संस्था आहे, श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू के, हे सर्व तुम्हाला नवीनच वाटणार. श्रीकृष्ण तर ऐकलं होतं अगोदर, पण श्रीकृष्ण चैतन्य आम्ही म्हणालो. मग तुम्ही म्हणाल हे श्रीकृष्ण चैतन्य कोण हो? श्रीकृष्ण चैतन्य श्रीकृष्णच आहेत. ते प्रगट झाले 529 वर्षापूर्वी. आता जी पौर्णिमा होऊन गेली ना, पौर्णिमा चला आपण फाल्गुन पौर्णिमा म्हणता म्हणता की नाही, त्या पौर्णिमेला आम्ही गौडीय वैष्णव गौर पौर्णिमा मानतो, गौर पौर्णिमा. कारण त्या दिवशी त्या पौर्णिमेच्या दिवशी गौरांग श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू यांचा अवतार झाला. श्रीकृष्ण स्फुरत प्रकट झाले. संभवामी युगे युगे, आपण ऐकलं कृष्ण म्हणाले संभवामी, मी परत परत प्रकट होतो. तर द्वापर युगाच्या शेवटी शेवटी श्रीकृष्ण प्रकट झाले. श्रीकृष्ण पाच हजार एकशे एक्कावन्न, तिसरा सांगण्याची आवश्यकता नाही. या 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण प्रकट झाले द्वापारयुगाच्या शेवटी शेवटी. आणि ज्या दिवशी भगवंत या जगातून अंतर्धान झाले आपल्या आपल्या धामामध्ये परत फिरले ते वैकुंठ धाम. आम्ही जातो कुठे पुढे काय म्हणाल? आम्ही जातो आमची आम्ही जातो कुठे जातो? आम्ही जातो आमच्या गावा. कोण म्हणाल? तुकाराम महाराज म्हणाले. ते होते देहूचे नाही का, देहूकर असं इतर लोक म्हणायचे की, पण तुकाराम महाराज म्हणाले आमचं गाव वैकुंठ. आणि आपल्या सर्वांचं गाव अकोला. हा काय मात्र नाही 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 ग बाई नाही, आमचं गाव हे नाही. कोणतं गाव? आपलं गाव हे कोणतं असायला हवं? वैकुंठ. सर्वांचं, माझं, आपल्या सर्वांचं, सर्वांचंच. जे कोणी इथं आहे जे नाहीत त्या सर्वांचं गाव कोणतं? वैकुंठ गाव. ज्या गावचे आपले आई वडील तेच गाव मग आपलं गाव नाही का. मग वैकुंठ जर आपलं गाव असेल तर मग तिथं कोणी आपला आहे का? कोणी आपला आई बाप कोणी आहे का तिथं? हा आहे. वैकुंठामध्ये आपला कोणी नाही आहे की नाही? प्रश्न अवघड आहे का? वैकुंठामध्ये कोण आहे? भगवंत आहे. भगवंत कोण आहे? आपला विठू माझा लेकूरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. आपण त्या विठ्ठलाची, पांडुरंगाची, श्रीकृष्णाची लेकर ते आपले त्वमेव माता त्वमेव पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव तेव्हा मम सर्व देव देवा. ते भगवंत भगवंत आपले आई वडील, मूळचे आई वडील, आपल्या आत्म्याचे आई वडील असं म्हणूया की आपण. आपल्या आत्म्याचे आई वडील कोण? भगवंत. या शरीराचे आई वडील इथं असतील किंवा गावामध्ये असतील, या शरीराचे आई वडील, शरीराचे शरीर दिलं आई वडिलांनी हे शरीर. पण आपण हे शरीर नाही असं भगवद्गीता सांगते आपणाला, म्हणजे सत्य सांगते बरं का. कारण भगवंत सांगतात तुम्ही शरीर नाही. तुम्ही शरीर नाही तर मग कोण आहे? मी आहे की नाही? मी आहे पण शरीर नाही, मग आहे कोण? मी कोण आहे? मी कोण आहे? मी आत्मा आहे. घाबरू नका, मी आत्मा आहे. तेव्हा आत्म्याचे आई वडील कोण? भगवंत. ते भगवंत जिथे राहतात तोच आपला देश, तेच आपलं गाव. तेव्हा आपणालाही परत जायचं आपल्या मायदेशी, माहेरी म्हणा. कधी कधी का, नेहमीच असं, कधी कधीच नाही. पंढरपूरलाही संतांचं माहेर घर म्हणतात. संतांचं पंढरपूर काय आहे? संतांचं माहेर घर. संतांची आई विठू माऊली, विठू आई, विठोबा सर्वांचा बा खंडोबाचाही बा आणि मसोबाचाही बा ज्योतिबाचाही बा आणि आपल्या सर्वांचा बा कोण विठोबा आम्ही बा तुम्हाला माहिती असेल आम्ही बा शिकल्या सवरल्या आल्या माणसांना माहिती आम्ही बा नावाचा आम्ही बा त्या सर्वांचा बा बाप भगवंत आहेत. तेव्हा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू आपण सांगत होतो थोडक्यामध्ये श्रीकृष्ण द्वापार युगाच्या शेवटी प्रगट झाले आणि ते श्रीकृष्ण परत आणखी एकदा 500 किती वर्षापूर्वी मी सांगितलं 500 कोणाला आठवतंय 500 किती वर्षापूर्वी चैतन्य श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू प्रगट झाले 29 त्यांना ठेवा हा इतिहास ही हिस्ट्री किंवा ही लीला भगवंताची श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू कोणत्या दिवशी प्रगट झाले पौर्णिमेच्या दिवशी त्या पौर्णिमेचं नाव गौर पौर्णिमा झालं कारण त्या दिवशी गौरांग गोरे गोरे पान तसे काळे सावळे श्याम सुंदर भगवंत गोरे झाले गौरांग त्यांचं अंग झालं आणि ते प्रगट झाले 531 वर्षापूर्वी. तेव्हा हे जे हरे कृष्ण आंदोलन आहे हरे कृष्ण संस्था तसं आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ असं नाव आहे ऑफिशियल नाव पण थोडक्यामध्ये हरे कृष्ण आंदोलन हरे कृष्ण संस्था असंही म्हणतात. आमच्या भक्तांना हरे कृष्ण लोक हे लोक हरे कृष्ण लोक आहेत हे लोक हरे कृष्ण आहेत म्हणतात हरे कृष्णवाले आहेत हरे कृष्णवाले कोण हरे कृष्णवाले म्हणजे हरे कृष्णवाले कारण हे जे हरे कृष्ण ही जी संस्था आहे हे हरे कृष्णाचे जे भक्त आहेत आम्ही नेहमीच हे परदेशातून आता सांगितलं आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावना अमृतसंग आंतरराष्ट्रीय किंवा युक्रेनचे भक्त इज फ्रॉम युक्रेन राईट रशिया युक्रेन रशियातून भक्त आले रशिया स्वागत आहे त्यांचं हे पती पत्नी आहेत ग्रस्त पश्चिम बंगालमध्ये राहतात ज्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू प्रगट झाले त्या धामामध्ये त्यांच्या देशामध्येही हे कोण आहेत हे आत्मे आहेत हे कोण हे आत्मे आहेत जसे आपण आत्मे आहोत आत्मे सर्व जगभर आहेत सर्व देशामध्ये आहेत शरीर वेगळी कोणती काळी तरी थोडं गोरं शरीर आहे ना थोडं गोरं पान दिसत आफ्रिकेला जागा काळे कुट्ट आहेत कुठे थोडे असे रंग फक्त कातड्याचा रंग आहे बाहेरचा आतमध्ये रक्त वगैरे लाल भडक आहे तुमच्यासारखंच पिशवी आहे आमचे प्रभुपाद म्हणायचे भक्तिवेदान स्वामी श्री प्रभुपाद हे शरीर हे एक कातड्याची पिशवी आहे आणि या कातड्याच्या पिशवीमध्ये काय काय भरलंय काय सांगायची सोय नाही न सांगितलंच बरं मलमूत्र आणि रक्त आणि हाडं आणि काय 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 डॉक्टरना माहिती आहेस ते पाहतात फाडून पाहतात आतमध्ये तेव्हा शरीर कुठलं असू शकतं पण त्या शरीरामध्ये आत्मा आहे. शरीर रशियन आहे पण आत्मा रशियन आहे का? आत्मा रशियन आहे का? नाही. कोणी आफ्रिकेचा असू शकेल, मग त्याचा आत्मा आफ्रिकन आहे का? नाही. त्यांचा आत्मा कुठला कुठला आत्मा त्यांचा कुठून आला तो आत्मा? वैकुंठातूनच आला. सर्व आत्मे वैकुंठातूनच आले. सर्वच आत्मे एकाच भगवंताची लेकरं आहेत. दोन तीन किंवा पाच दहा पन्नास भगवंत नाहीत, एकच भगवंत आहे. सर्वशचा अहम हृदिसन्निविष्ट असं भगवंत म्हणाले. मी सर्वांच्या हृदयामध्ये निवास करतो असं ज्यावेळी भगवंत म्हणाले गीतेमध्ये. खाली फुटनोट वगैरे नाही, फुटनोट म्हणजे खाली लिहितात काय थोडं तपशील म्हणजे काय तपशील किंवा तळटीप. व्हेरी गुड. तळटीप तळटीप तिथं टीप नाही लिहिली, तळटीप नाही लिहिली की मी जे आत्ता म्हणालो सर्वशचा अहम हृदिसन्निविष्ट मी सर्वांच्या हृदयामध्ये राहतो तेव्हा तळटीप काय? फक्त हिंदूंच्या शरीरामध्ये मी राहतो, हृदयामध्ये राहतो. म्हणजे फक्त इंडियन भारतीय आहेत त्यांच्या हृदयामध्ये मी राहतो. भारताची बॉर्डर क्रॉस केली रे केली, दुसरा कोणी भगवंत प्रवेश करतो त्यांच्या हृदयामध्ये अशी गोष्ट आहे का? असं बिलकुल नाही. सर्वांच्याच हृदयामध्ये. आणि अर्थात सर्वश सर्वांच्या म्हणजे फक्त माणसांच्याच नव्हे तर पशु पक्षी 84 लाख योनी आहेत, योन्या आहेत म्हणजे 84 लाख प्रकारची शरीर आहेत. त्या सर्वांच्या हृदयामध्ये त्यांचं आपल्या आपल्या प्रकारचं त्यांचं हृदय आहे. मुंगीचंही हृदय आहे, सापाचंही हृदय आहे, प्रत्येकाचं आपापलं हार्ट आहे. त्या हार्टमध्ये भगवंत राहतात कारण तिथे आत्मा आहे. आत्म्याशिवाय शरीर नाही, आत्मा नसेल तर शरीर नाही. अगोदर असतो आत्मा आणि त्यानंतर त्याला शरीर दिलं जातं. अगोदर आपण असता मग आपण घर बनवता आणि त्या घरामध्ये आपण प्रवेश करता. त्या घराच्या अगोदर आपण नाही का? तसं या शरीराच्या अगोदर आत्मा असतो आणि त्या आत्म्याला शरीर दिलं जातं आणि मग तो आत्माच एका शरीरातून दुसऱ्या शरीरातून तिसऱ्या शरीरातून नाना योनीतून भ्रमण करतो. नाना योनीतून भ्रमण करत 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 त्या तो ज्यावेळी या मनुष्य शरीरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी मग आमंत्रण भेटतं. हरे कृष्ण वाले आलेत म्हणे, हरे कृष्ण वाले आलेत आपण या. तेव्हा ही घोषणा हे आमंत्रण फक्त माणसांना भेटतं नाही का? आणि कोणाला बोलवलं का? कोणी आलं नाही कारण तुम्ही बोलवलं नाही की माणसाच्या इतरही डास वगैरे आहेत तुमच्या गावामध्ये आहेत का? डास कुत्री मांजरा आहेत, डुकरंही असतील, गाढवं झाडं झुडपं ती आली का? त्यांना बोलवलं नाही आणि ती आली नाहीत आणि त्यांना हे समजणार नाही या धर्माच्या गोष्टी भगवंताच्या गोष्टी या फक्त मनुष्य जीवनामध्ये हे सर्व समजणं शक्य आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जेवा ये मनुष्य शरीर मनुष्य योनि फार दुर्लभ ने दुर्लभ मानव मानवाचा जन्म फार दुर्लभ। या योनीमध्येच आपण एकत्र आपण आत्मे आहोत हे जाणून घेऊ शकतो। भगवंत आहे भगवंत आहे भगवंत आहे भगवंत आहे अशी श्रद्धा आपल्यामध्ये जागृत होऊ शकते। भगवंताविषयी आपण ऐकू शकतो, भगवंताला समजू शकतो, फक्त मनुष्य योनीमध्ये हे सर्व शक्य आहे। आणि या गोष्टी समजून घेऊन या मनुष्य शरीरामध्ये योनीमध्ये आपण भगवंताच्या धामात परत भगवंताला प्राप्त करू शकतो। काय आवश्यकता का भगवंताची? भगवंताची आवश्यकता आहे का नाही? कोणाचं म्हणा की भगवंताची आवश्यकता आहे? हात वरती करा। भगवंताची भगवंत आहे पण असेल असू द्या की त्यांना, काय आम्ही काय आमचा काय विरोध नाही, असू द्या आहे। पण त्यांची आवश्यकता आहे, तुम्ही हात वरती केला का? मी थोडं लक्ष नाही दिलं। कोणाकोणाला वाटतं की त्यांची आवश्यकता आहे? हात वरती करण खेळा दाखवा। तुमच्या 95 काय असे चाललंय माहिती नाही, नक्की माहिती नाही काय म्हणतात। हा हा पाय दोन्ही आधी वरती आहेत, काय विचार करतात? हा तेव्हा जशी जशी माशाला पाण्याची आवश्यकता आहे का? मासा जो खायचा नाही बघा आपण मासा जो पाण्यामध्ये विहार विचरण करतो स्वच्छंद विचरण, त्याला पाण्याची आवश्यकता आहे? माशाला पाण्याची आवश्यकता आहे का? पाण्याशिवाय तो जगू शकतो का? नाही। अगदी तसच कि त्याहूनही अधिक भगवंताची आवश्यकता आहे का? या प्रश्नाचं उत्तर आपण तर दिलं। हा हा यस 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 भगवंत हवाय, वैवान कृष्ण असं म्हण, वैवान मला कृष्ण हवाय, कृष्ण हवाय, कृष्ण हवाय, आम्हाला कृष्ण द्या, आम्हाला कृष्ण द्या, आम्हाला कृष्ण द्या। कदाचित त्याच उद्देशाने आपण इथं पोहोचलेला असाल। असा असा सत्संग होतोय, कोणी महाराज येणार आहेत असं ऐकलं। महाराज काय करतात? ते भगवंताचे प्रतिनिधी असतात, भगवंताचे प्रतिनिधित्व करतात। भगवंताच्या वतीनं बोलतात, फक्त भगवंत आहे असंच ते सांगत नाहीत, ते तर सांगतातच, पण तो कसा आहे, कसा दिसतो, कुठे राहतो, त्याचं नाव काय, गाव काय, पत्ता काय, त्यांचा फोन नंबर आहे का? आहे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे। हा भगवंताचा काय मोबाईल फोन नंबर नोट करा। म्हणजे भगवंताचा असायला हवा नाही तर एवढा लांब लचक कोणाचा आहे का नंबर? 16 नंबरी 16 डिजिट्स यामध्ये आहेत. राष्ट्रपतीचाही नाही आणि कोणाचा आहे, तो ओबामाचाही नाही, आता येऊन गेला तो. तेव्हा आपल्या सर्वांना भगवंताशिवाय जीवाला जगण, जीव जगू शकतो, जीव मरू शकत नाही. आत्मा कधी मरू शकत नाही, आत्मा कधी जन्मालाच नाही आला. आत्मा होता, आत्मा आहे, आत्मा काय राहील. शरीर तसं नाही, शरीर नव्हतं, आता शरीर आहे, आणि शरीर नसणार 10-20-50-40 वर्षामध्ये. इथं नवीन बॅच येणार, इथं आपण पुढे जाणार, पुढची पिढी इथे बसणार काही वेळ, ते जाणार, तिसरी पिढी येणार, असा संसार आहे. पण आपण संपुष्टामध्ये नाही आहेत, हे शरीर नसतं आपलं, पण आपण असतो कुठे ना कुठे, तर आपण नेहमीच असतो. ते आपण भगवंताशिवाय मरू शकत नाही. सांगणं थोडं अवघड आहे, पण भगवंताशिवाय पण मरू शकत, भगवंताशिवाय म्हणजे. पण भगवंताशिवाय जगणं कसलं जगणं, मरण्यासारखंच आहे. पण मरत नाही, पण मेल्यासारखंच आहे. आपण जे दुःखी आहोत ना या जगामध्ये, कोणतं रडतंय म्हणजे दुःखी आहे. आपण थोडे दुःखी आहोत या संसारामध्ये की नाही? संसारामध्ये दुःख आहे, सुख आहे, दुःखी आहे नाही, सुख सुख. अधिकतर दुःख किंवा भगवान म्हणाले तसे, दुःखालयम अशाश्वतम. हे जग कसं आहे? दुःखालय. त्या जगाला भगवंतानी उपाधी दिली किंवा वर्णन केलं, दुःखालयम. तेव्हा आपल्या दुःखाचं कारण, आपल्या दुःखाचं कारण काय? आपण काय गरीब आहोत म्हणून आपण दुःखी आहोत? श्रीमंत काय कमी दुःखी आहेत का? हा, सर्व काही पक्वान वगैरे, पण त्यांना भूकच नाही लागत. दुःखी आहेत. अमेरिकेमध्ये जेवढे लोक दुःखी आहेत, इतर कुठेही कुठल्या देशामध्ये तुम्हाला सापडणार नाहीत. अमेरिकन लोक सर्वात दुःखी लोक जर जगामध्ये कोणी असतील तर अमेरिकेमध्ये. सर्वात अधिक रोगी, रोग रोग रोगराई वाढू लागली की नाही? रोगराई वाढू लागली की नाही आजकाल? हा, 30-40-50 वर्षापूर्वी आम्ही थोडं गेल्या 60-70 वर्षापासून पाहतो हे जग. 2-4 पोट दुखी, डोके दुखी, असे थोडे थोडे दुखी, दुखणी असायची. पण आजकाल किती मोठीच्या मोठी लिस्ट झाली. रोगच रोग. तेव्हा रोगी होणं, आजारी होणं एक दुःखाचं कारण आहे. दुःखाची 4 कारणं भगवंताने सांगितली. जन्म दुःखाचं कारण, मरण दुःखाचं कारण, म्हातारपण दुःखाचं कारण, आजारपण दुःखाचं कारण. ही 4 कारणं. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, भगवंताच्या शब्दामध्ये श्री भगवान वाच, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. किंवा संसारामध्ये दुःख आहे का, दुःख आहे का, तर मरण म्हणजे दुःख आहे की नाही? सर्वजण मरतात की नाही? हा नाही, आमच्या सांगली जिल्ह्यात तर सर्वजण मरतात. या जिल्ह्यामध्ये काय लोक जगतात का नेहमीच? जातश ही दुसरा नियम, जातश ही ध्रुव मृत्यू, भगवंत म्हणाल जात ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागतच. ॲज शुअर ॲज डेथ, अशी इंग्लिशमध्ये म्हण झाली. निश्चित जर काय असेल आपल्या जीवनामध्ये तर मृत्यू निश्चित आहे आणि म्हातारपणही निश्चित आहे. तोपर्यंत आपण जगलो तर, कारण हे अशाश्वती जग आहे. आजकाल म्हातार होण्या अगोदरच लोक मरू लागली, तरुणपणामध्ये लोक मरू लागली, मुलं मरू लागली. एवढंच नाही तर जन्माला येण्या अगोदरच काही जणांना मरण पत्करावं लागत, गर्भपात, अबॉर्शन, त्याला जन्मही. अशा आई, आजकालच्या अशा आई, आईच एवढं मोठं पण थोरवा, पण आईच आजकाल आपल्या मुलाची हत्या करू लागल्या. आणि गाई ही आपल्या आई, गाई ही आपली काय म्हणा, गाई आपली आई म्हणा, गाई आपली आई आहे. आणि त्या आईला आपण आज कापू लागलो, कत्तलखाने उघडले आपण. तेव्हा रोगराई वाढू लागली, लोक दुःखी आहेत. सर्व जगभर अमेरिकेमध्ये अधिक दुःखी आहेत आणि त्यांची नक्कल आपण आजकाल करू लागलोत. आपणही भविष्यामध्ये दुःख वाढणार आहे. जेवढं अधिक या जगामध्ये भगवंताला विसरून, भगवंताला विसरून जे कोणी सुखी होण्याचा प्रयत्न करतील ते निश्चितच पुढे दुःखी होतील. सुखच आपल्या दुःखाचं कारण. आपण मी तुम्हाला थोडी सूत्र रूपाने सांगतो. सुखच आपल्या दुःखाचं कारण. दुःखी व्हायचं नसेल तर मग काय करायला पाहिजे? सुख भोगू नका, या जगातलं सुख भोगू नका, या जगातलं सुख भोगू नका. इंद्रियाच्या स्तरावरच. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणाले, पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहुनी आंधळा बराच मी. आपण जर जग रडू लागलंय पहा, आजकाल हे अम्ब्युलन्सेस फिरतात म्हणजे जग आक्रोश करू लागला, क्रोश करू लागला. अशी स्थिती करून टाकली आपण या जगाची. सर्व शास्त्रज्ञांनी, डॉक्टर्स, इंजिनियर्स, हे ते सर्वांनी मिळून असा देश, असा हायटेक सिटीज, हायटेक आणि काय हायटेक मेट्रो सिटीज. भगवंतासारखं वैभव, भगवंताच्या जगामध्ये जसं वैभव आहे तसं वैभव आम्ही प्राप्त करणार. ऐशाराम, लक्झरी, सुख, असे सुख असे आमचे प्रभुपादी म्हणायचे. आजकाल लोकांना काय हवं आहे? किंगडम ऑफ गॉड, गॉड सारखं किंगडम, गॉड सारखं साम्राज्य वैभव. किंगडम ऑफ गॉड विदाउट गॉड. लोकांना काय हवाय? किंगडम ऑफ गॉड हवाय, पण गॉड नको आहे. किंगडम गॉड सारखं किंगडम असावं, हा भगवंतासारखं सुख असावं, त्यांच्या जगासारखं स्वर्गासारखं सुख असावं, पण तिथे भगवंत नसावा. काय आवश्यकता आहे भगवंताची? ईश्वरो अहम हा भाव आजकालच्या लोकांचा. जसं गीतेमध्ये कृष्ण म्हणाले, गीता वाचा, आमच्या पदाचा मी नाही सांगत, मी भगवंताचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न चालू आहे, तेव्हा आम्ही आमच्या पदरच्या आमच्या सुपीक डोक्यातून उत्पन्न झालेले विचार नाहीत. भगवंत म्हणतात, भगवंत म्हणतात, ईश्वरो अहम अहम भोगी बलवान अहम अहम सुखी. असं एक आसुरी संपदा आणि दैवी संपदा असे दोन संपदा किंवा दोन वैभव, दोन प्रकारचे विचार, विचाराचे लोक या जगामध्ये. तेव्हा त्यापैकी जे आसुरी प्रवृत्तीचे, ज्याला दानवी मानवी नाही दानवी प्रवृत्ती, त्या दानवी प्रवृत्तीच्या लोकांचा विचार, की स्वर्गासारखं सुख असावं, भगवंताच्या वैकुंठासारखं वैभव सुख असावं, पण तिथे भगवंत नसावा. काय आवश्यकता? कारण मी सर, आय एम गॉड, मी भगवान, मी भोगणार भोग. तेव्हा आपण भगवान बनण्याचा प्रयत्न करत आहोत, आपण ईश्वर बनण्याचा प्रयत्न करत आहोत, त्या भगवंताला विसरून आपण स्वतंत्र जगण्याचा, त्या स्वतंत्र जगामध्ये साम्राज्यामध्ये सुखी होण्याचा प्रयत्न या जगामध्ये बद्ध जीव, भुले भटके जीव जे आहेत ते प्रयत्न करत आहेत, पण ते कधी यशस्वी होणार नाहीत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे 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 हरे. तेव्हा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू, ती गोष्ट तिथेच राहिली, बऱ्याच गोष्टीमध्ये सोडून आपण पुढे धावतोय पळतोय, उल्लेख होतो थोडक्यामध्ये या गोष्टीचा त्या गोष्टीचा. तेव्हा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू म्हणजे श्रीकृष्ण परत प्रगट झाले केव्हा? कोणत्या दिवशी? गौर पौर्णिमेच्या दिवशी. आणि त्या भगवंतानी, भगवंत दयाळू आहेत, भगवंत कृपाळू आहेत, हे कृष्ण करुणा करुणा सिंधो दीन बंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. असे ते करुणा सिंधू दीन बंधू, ते आपण या जगामध्ये एकतर भगवंतापासून आपण वेगळे झालो, भगवंताला वैकुंठामध्ये सोडून आपण या जगाची या जगामध्ये पोहोचलो, आणि भगवंताला माहिती आहे या जगामध्ये घर सोडलेली मुलंही कधी आई वडिलापासून दूर राहणारी मुलं सुखी होणं अवघड आहे, त्या भगवंताला माहिती आहे कोणत्या जगामध्ये दुःखालयामध्ये पोहोचलेली आहेत, दुःखी असतील म्हणून भगवंत परत परत येतात या जगामध्ये. त्या 500 वर्षापूर्वी आले, आणि हा जो महामंत्र आपण सांगेल ना सुरुवातीला महामंत्र, तर हरे कृष्ण मंत्र कसा मंत्र? महामंत्र. किंवा साक्षात भगवंतानी मंत्र दिला या जगाला, भगवंतानी दिलेला मंत्र हा हरे कृष्ण महामंत्र आहे. गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन, हे हरे कृष्ण कीर्तन किंवा संकीर्तन हे प्रेमधन आहे. किंवा भगवंतानी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूने हरी हरी 500 वर्षापूर्वी येऊन या पृथ्वीच्या पाठीवरती, भगवान गेले ठिकठिकाणी प्रकट झाले बंगालमध्ये. बंगालमध्ये मायापूर नवद्वीप नावाचं ठिकाण आहे, ऐकून तर ठेवा, भविष्यामध्ये कधी जा तुम्ही. वृंदावनला गेलात आपण? वृंदावनला कोण कोण गेला? वृंदावन ओके. पंढरपूरला कोण कोण गेला? पंढरपूरला अधिक गेले. ओके, व्हेरी गुड. अयोध्या वगैरे झाली. शिर्डीला नाही गेलं तर चालतंय, काय आवश्यकता नाही त्याचे. शिर्डी शिर्डी किंवा आणि असे काही ठिकाणं आहेत. भगवंताची जी धाम आहेत, लीलास्थळी आहेत, त्या ठिकाणी आपण जावं. तेव्हा आपण सर्वांनी हे जे हरे कृष्ण, ते चैतन्य महाप्रभू प्रगट झाले, त्यांनी या हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन केलं, नृत्य केलं. सुंदर लाला सचिर दुलाला नाचतसे हरी कीर्तन मे. कीर्तनामध्ये भगवान नाचायचे. आपण सांगितलं काही वेळापूर्वी, ज्यावेळी कीर्तन होईल इथे सरते शेवटी, हा आपण आपण नृत्य करू शकता, कारण भगवंतानी नृत्य केलं, कीर्तन केलं, नृत्य भगवंतानी कीर्तन केलं. कोणत्या मंत्राचं कीर्तन? यस, हरे कृष्ण महामंत्राचं. भगवंतानी श्रीकृष्णानी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये कीर्तन केलं, नृत्य केलं आणि आपल्या सर्वांना प्रोत्साहित केलं की आपल्या सर्वांना सर्वांच्या समोर एक उदाहरण आदर्श ठेवला भगवंतानी. आपणही कीर्तन करा, आणि कीर्तनच मग कृष्ण भावना भावित, भगवत भावना भावित, आपल्या भावना बदलतील, आपला भाव भक्ती भाव जागृत होईल या कीर्तन केल्यानं. आपलं प्रेम भगवंताविषयीचं जे प्रेम आहे ते जागृत होईल. आपण जे आत्मे आहात, आपण कोण आहात? आपण आत्म्या आहात का नाही? त्या आत्म्याची पुष्टी होईल. आत्म्यासाठी हे खाद्य आहे, खाद्य आत्म्यासाठी हे पेय आहे, पेय पिण्यायोग्य खाण्यायोग्य, म्हणून खाद्य पेय म्हणतात. आत्म्यासाठी खाद्य पेय. आणि कृष्ण प्रसाद या खाऊ शकता, खाऊ या कृष्ण प्रसाद खाऊ शकता आपापल्या घरी. इथेही कृष्ण प्रसाद भेटेलच आज, पण दररोज आपण आपापल्या घरी काय करायचं? कृष्ण प्रसाद, कृष्ण प्रसाद म्हणजे कृष्णाची कृपा, प्रसाद रूपानं ग्रहण करायची, खायची. हा आपला धर्म, ही आपली संस्कृती, ज्याला आपण विसरू लागलोय त्याची आठवण. आपापल्या घरी घरोघरी मातीच्या चुली आहेत का? चुली आहेत पण मातीच्या नाहीत. तेव्हा त्या चुलीवरती ज्या लोखंडाच्या शेगड्या किंवा जे काय आहे गॅस मातीच्या गाडग्यामध्ये माडग वगैरे आणि काय काय बनवायचे गावचे लोक, भाजी भाकरी, भगवंताला सात्विक भगवंताला नैवेद्य दाखवायचा, प्रसाद रूपाने ग्रहण करायचं. पण आजकाल भाजी भाकरी नाही, मटन भाकरी. आणि अलीकडेच ऐकलं काय, चिकन वडा म्हणे आणि मटन उत्सव. आम्ही कालच रथयात्रा उत्सव साजरा केला, पण काही ठिकाणी मटन उत्सव, मटन. आम्ही जगन्नाथाला 56 भोग लावले काल, त्या मटन उत्सवामध्ये 56 प्रकारची मटन. अशी माणसं, माणसं की काय म्हणावं त्यांना, ही माणसं नाहीत. माणसाचं शरीर भेटलंय पण त्यांची वागणूक त्यांचे विचार माणसासारखे नाहीत, पशुसारखे दानवासारखे त्यांचे विचार. मांस भोजन हे वाघाचं कुत्र्याचं भोजन आहे. त्यांचे दाती तसेच असतात मांस खाण्यासाठी. आपल्या दातांची रचना तशी नाही. आपल्यासाठी पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यती. पत्रम पुष्पम फलम तोयम असं भगवान म्हणाले. मटनम चिकनम म्हणूनच रोग रोग वाढण्याचं कारण काय? आपलं आपण अभक्ष भक्षण करतोय म्हणे. अभक्ष भक्षण जे खाऊ नये ते खात. तेव्हा या जगानं जर कृष्ण प्रसाद खाल्ला, जगन्नाथ प्रसाद खाल्ला, भगवंताचा प्रसाद भगवंताला नैवेद्य दाखवून या जगाचा काया पालट होईल. दुसरं काही नाही केलं, फक्त एवढं केल्यानं, कृष्ण प्रसाद खाल्ल्यानं आपल्या विचाराची क्रांती होऊ शकते. जसं आपलं अन्न तसं आपलं मन, जैसा अन्न वैसा मन असं म्हण. जैसा अन्न वैसा मन, जसं अन्न तसं मन. सात्विक आहार, सात्विक आहार परत भगवंताला नैवेद्य दाखवून जर आपण ग्रहण केला तर आपण सात्विक विचाराचे म्हणू, सात्विक विचाराचे, सात्विक सत्वगुणी. मग चांगुलपणा येईल, चांगुलपणा, चांगला. आता चांगल्याचं चांग भलं झालं, चांगुलपणा राहिला नाही. कारण आपण पाहिजे ते खातोय, पाहिजे ते ऐकतोय. पापा जीवासर नको जाऊ डोळा त्याहून आंधळा. आपण पाहतोय काय पाहिजे ते पाहतोय. रात्रंदिवस ब्रेकिंग न्यूज आणि काय काय नंगा नाच पाहतोय त्या नटांचा नटींचा. दुःशासनाची काय गत झाली त्या दुःशासनानेही द्रौपदीला बेवस्त्र करण्याचा प्रयत्न तर केला पण तिला फळ भोगावं लागलं. तेव्हा आजकालचे डायरेक्टर्स, हे सिनेमाचे डायरेक्टर्स, त्या स्त्रीला कमीत कमी वस्त्र, जणू वस्त्र घालूच नाही तिनं. आणि त्याचं बनवायची फिल्म बनवायची, शूटिंग करायचं, दाखवायचं स्त्रीच्या शरीराचं दर्शन प्रदर्शन पहा. आणि ते पाहतोय आपण, ते दाखवतोय आपण. तेव्हा हे पाप आहे. पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहून आंधळा. अशा गोष्टी ऐकतो, अशा गोष्टी खातोय. तेव्हा या सर्व गोष्टी हरे कृष्ण. तेव्हा म्हणूनच आपण दुःखी आहोत, पण सुखी होऊ आपला संबंध परत एकदा कृष्णाशी संबंध, भगवंताशी संबंध स्थापित झाला तर आपण खऱ्या अर्थानं सुखी होऊ. आपण सर्वांनी कमीत कमी कीर्तन तर करा, सुरुवात करा. आपापल्या घरामध्ये कीर्तन करा, भगवंताचं नामस्मरण करा, जप करा. याला मंत्र मेडिटेशन म्हणतात, मंत्र मेडिटेशन. आता सर्व जगभर या मंत्राचं ध्यान, अमेरिकन लोक मोठ्या संख्येनं जगातल्या 160 देशामध्ये हे हरे कृष्ण महामंत्राचा जप आणि कीर्तन चालू आहे. हरी भाऊ, गुड न्यूज, बातमी चांगली आहे की नाही? एवढ्या देशामध्ये जन्माष्टमी साजरी होते, एवढ्या देशामध्ये भगवद्गीता वाचली जाते आजकाल, एवढ्या देशामध्ये लोक फक्त शाकाहारीच नाही तर कृष्ण प्रसाद, चीन देशामध्ये सुद्धा, या देशामध्ये उंदरच काय, सापाचं सूप बनवून खाणारे पिणारे चायनीज, तिथेही पत्रम पुष्पम फलम तोयम, कृष्ण प्रसाद खाऊ लागलेत, भगवद्गीता वाचू लागलेत, गायीची सेवा, जे गो भक्षक होते, गो कसे, गो भक्षक झाले गो रक्षक, मोठ्या मोठ्या गोशाळा. आम्ही परदेशामध्ये ज्या पदयात्रा दिंड्या काढतो त्या आमच्या गोशाळेमधले जे बैल आहेत, गोशाळेमधल्या गायीचे खोंड बैल, त्या घेऊन आम्ही त्या त्या देशामध्ये बुलक्काट संकीर्तन, बैलगाडी दिंडीमध्ये पदयात्रा, त्यांच्या हरे कृष्ण गोशाळेमधले गुरुकुलशाळा सुरू झाल्या, नवीन वृंदावनची स्थापना झाली, नवीन जगन्नाथपुरी सॅन फ्रान्सिस्को मध्ये, जन्माष्टमी साजरी होते प्रत्येक देशामध्ये, रथयात्रा तर सर्वत्रच होऊ लागल्यात जगन्नाथाच्या. जगन्नाथ म्हणजे जगाचा नाथ, फक्त जगन्नाथपुरीचा किंवा भारताचा तो नाथ नाही, सर्व जगाचा नाथ. तेव्हा अशा प्रकारे ही हरे कृष्ण आंदोलन, हरे कृष्ण वादळ म्हणा, वादळ, हरे कृष्ण वादळ, सोसाट्याचा वारा सर्वत्र वाहू लागलेला आहे. सर्वत्र कथा कीर्तन, सर्वत्र मंदिर, फॅक्टरीज इंडस्ट्रीज तर होत्याच, अन्नही हवा आहे, प्रसाद हवा आहे, त्यानं काय पोर्ट भरते का ते इंडस्ट्री फॅक्टरीजनी, त्या पेट्रोल मध्ये काय आपण नट बोल्ट्स डीप फ्राईंग, समजा डीप फ्राईड, काय म्हणतात डीप फ्राईंग, तळून पेट्रोल मध्ये नट बोल्ट्स तळून, मग त्याचे काय तळलेले नट बोल्ट्स आपण खाऊ शकतो का, किंवा टायर ट्यूब त्याचे काही तुकडे करून सॅलड, ओके सॅलड फॉर यू, काय टायर सॅलड खाण्यासाठी आपल्याला अन्नाची आवश्यकता, अन्नात भवंती भूतानि, अशी आपली बेसिक जी गरज आहे, अन्नाची गरज आहे, शेती आहे. आपण यज्ञ करा, यज्ञात भवती पर्जन्य, भगवान आपण यज्ञ करा, पाऊस पडेल, अन्न उत्पन्न होईल, भगवंताला अर्पण करा, प्रसाद ग्रहण करा, अन्न पाणी निवारा, अशा काही गरजा आहेत आपल्या, काही जास्त गरजा नाहीत पण गरजा आपण वाढवल्या आजकाल एवढा प्रचार आणि प्रसार करून. तेव्हा आपण साधे रहा, जीवन थोडं सरळ ठेवा, साधी राहणी असावी आणि विचार कसे असावेत, उच्च विचार, त्या उच्च विचारांच्या गोष्टी इथे चालू आहेत. उच्च विचार म्हणजे भगवंताचे विचार, उच्च विचार गीतेचे विचार, उच्च विचार श्रीमद भागवत मधले विचार, उच्च विचार. पण आजकालच्या नेत्यांचे म्हणा हिरोज हे ते, त्यांचे विचार नीच, विचार नीच, कसे इंद्रिय तृप्ती करायची, कसे भोग भोगायचे, कसे भगवंताला विसरायचे, कसं आयुष्या राम कायचं, नमक हराम 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 है। तेव्हा आपण आपलं जीवन थोडं सरळ सोपं बनवा। आजकाल जो प्रचार आहे जगभर, त्यानं डोकी लोकांची डोकी फिरवली त्यानं। अधिक कष्ट करावं लागतं, अधिक पैसे कमावे लागतात, अधिक काबाड कष्ट, अधिक 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 अधिक, आणि करता 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 करताच मग काय करायचं, मरायचं। एका माणसाचं नाव आज अलीकडेच ऐकलं, करमरकर म्हणे, त्याचं नाव करमरकर, कर मर आणि परत कर आणि परत मर, करमरकर। आपण थोड विचार करूया आपला काही या गोष्टीवरती, विचार काही विचारणीय विचार करण्यास योग्य असे विचार, भगवंताचे विचार आपल्या समोर प्रस्तुत होत आहेत, तेव्हा यावरती आपण विचार करा। थांबा थोडं म्हणे, बांधा घोडं, उगीच गडबड का, जग फार गडबडीत आहे, धावपळीचं जग, धावपळीचं जग, धावपळीचं। एका माणसाने तू जेवढं जेवढी जमीन तू ओलांडशील एका दमामध्ये, तेवढी जमीन म्हणजे तुझी होईल असं त्याला सांगितलं। तेव्हा तो पळू लागला, पळू लागला, पळू लागला, पळू लागला। मागं बघता 10 एकर झाली, आणखी पळूया, 20 एकर झाली, आणखी पळत चालला, 50 एकर, ओके। आणि पळता 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 पळताच तो मेला, किती भेटली जागा, हा भेटली ना एवढी, 3 फूट बाय 5.5 फूट। 1-2 एकर ओलांडल्यानंतर तो थांबू शकला, ठीक आहे, ठीक, दिस इज इनफ, 5-10 एकर ठीक आहे की। अशी गत आहे माणसाची, आजकालच्या माणसाची, हापापलेला माणूस नाही, वाढवतो प्रचार असा, प्रचार असा, प्रसार असा। त्या आपल्या गरजा ठीक आहेत, बेसिक ज्या मूळ गरजा त्या भागवाव्यात, त्याची गरज आहे, पण गरजेपेक्षा जास्त। इंग्लिशमध्ये म्हणतात नीड आणि ग्रीड म्हणतात, एक नीड आपली आवश्यकता एवढी आहे, पण ग्रीड म्हणजे लोभ, आणि लोभ हा आपला शत्रू आहे, काम क्रोध लोभ, लोभ नावाचा शत्रू आहे। काम नंबर 1 शत्रू काम, त्यानंतर क्रोध नंबर 2 म्हणा किंवा दुसरा, आणि लोभ हे शत्रूंनी आपल्या आपल्यावरती हल्ला हमला चालू आहे, काम क्रोध लोभाचा, विशेष करून लोभाचाही। भगवंत म्हणतात मुक्त व्हा या काम क्रोध लोभातून। जे प्रेमी भक्त बना तेव्हा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, बस एवढं केलं की सर्व काही होऊन जात। आपण जर कीर्तन केलं, भगवंताचं नामस्मरण केलं या कलियुगामध्ये, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हे तुम्ही ऐकलंच आहे 700 वर्षापूर्वी ज्ञानदेव सांगून गेले। तेव्हा आम्ही काय आमच्या पदरचं किंवा वेगळं नाही सांगत, संतांनी सांगितलं, भगवंतांनी त्यावरती आपला स्टॅम्प ठप्पा लावला। शास्त्रामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे, हरेर्नाम 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 इव केवलम, फक्त हरीच नाव, फक्त हरीच नाव, फक्त हरीच नाव। కలియుగ కేవల నామాధార, కలియుగ కేవల నామాధార. కలియుగ మధ్య భక్త నామ హాచ ఏక ఆశ్రయ ఆహే. అసలు తులసీదాస్ మనూన్ గేలే థోర థోర మహాత్మే హూన్ గేలే. చరిత్ర త్యాంచే పహా జరా ఆపణ త్యాంచా సమాన భావే హాచ సాపడే బోధ ఖరా. తేవా సంతాని శాస్త్రాని భగవంతాని ज्या गोष्टी आपल्या फायद्यासाठी ज्या सांगितलेल्या आहेत त्याचाच प्रचार प्रसार हे हरे कृष्ण आंदोलन सर्व जगभर करतंय. आणि आमच्या या प्रचार प्रसाराचं सार आहे हे भगवंताचं नामस्मरण कीर्तन जप. ही एक गोष्ट केल्यानं सर्व काही क्रांती होईल, विचाराची क्रांती आणि प्रत्येक गोष्टीमध्ये क्रांती, योग्य असं परिवर्तन. तेव्हा अकोल्यामध्ये काही वर्षापासून हरे कृष्ण वादळ इथेही पोहोचलं. हरे कृष्ण, हरे कृष्णाची चिणगारी, त्या चिणगारीतूनच हळूहळू एक ज्योत प्रज्वलित होत आहे. अधिकाधिक आत्मे जोडले जात आहेत कृष्णाशी, परत त्यांचा संबंध या भक्ती योगाच्या माध्यमातून. या हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन जप हा भक्ती योग आहे. भगवंताला नैवेद्य दाखवणं हा भक्ती योग आहे. बऱ्याचशा भक्ती योगाच्या अंतर्गत भक्ती योगाचा प्रचार जो या योगाचा महिमा भगवंताने गीतेमध्ये गायलेला आहे त्याचा प्रचार प्रसार चालू होताच चालू होता 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 मग वाढू लागला. म्हणजे ठिकाण हे ठिकाण ते ठिकाण असं ठिकाणं बदलतही होते. त्यानंतर ठिकाण भेटलं तेही छोटं पडू लागलं. मग डिमांड वाढू लागला, हरे कृष्णाचा डिमांड, हरे कृष्णाची मागणी वाढू लागली. भगवंताच्याच भगवंताचीच कृपा आपल्या सर्वांच्यावरती. आपण इकडे वळू लागलात कृष्णाकडे, हरे कृष्णाकडे, हरे कृष्ण भगवंताच्या नामस्मरणाकडे. तेव्हा ही संस्था विश्वव्यापी संस्था मार्गदर्शन करते साधकांना मार्गावरती, भक्ती मार्गावरती पावलोपावली मार्गदर्शन करते. तेव्हा मोठ्या जागेची आवश्यकता होती आणि ही जागा काय ज्या जागेवरती आपण हा पहिला सत्संग या ठिकाणी होत आहे दिवसात तसा सकाळी 4:30 असे काय आमचे नियम आहेत. इथे काकड आरती झाली, मंगल आरती झाली, छोटंसं मंदिर इथं स्थापन झालेलं आहे. तसं पंढरपुरामध्ये काकड आरती ऐकलं का, काकड आरती तशी आमची हरे कृष्ण भक्तांची काकड आरती मंगल आरती रशियामध्ये सुद्धा आफ्रिकन लोक मंगल आरतीमध्ये येतात 4:30 त्याला ब्रह्म मुहूर्त म्हणतात, ब्रह्म मुहूर्त. तेव्हा सर्व जगभर आमच्या मंदिरामध्ये मंगल आरतीची मंगलआरतीच्या अगोदरचा जो शंख ध्वनी झाला की आपण घड्याळ लावू शकता किती वाजले असतील, 4:30 सकाळचे बरोबर घड्याळ पाहून अर्थात त्यांना सुचवला मी की तुम्ही सुरुवात करतात किंवा 4:30 थोडं उशीरणं इथं होऊ शकते, इथे थोडं सूट म्हणून तुम्हाला सवय पडेल तसे आपण भविष्यामध्ये 5:30 आणि 5-4:30 असं करू शकता. तेव्हा मंगल आरतीचा कार्यक्रम ही, त्यानंतर जप साधना, भागवत श्रवण, कथा, त्यास ब्रह्ममुहूर्तापासूनच कार्यक्रम सुरू झाले. हा मध्यान्ह काळचा हा कार्यक्रम इथं आज हा दररोज नाही होणार, मधून अधून होत राहतील असे ही कार्यक्रम. तेव्हा परम विजयते श्री कृष्ण संकीर्तनम, तेव्हा हा जो विकास इथं होतो आहे, या शहरामध्ये हे गाव नाही का, हे गाव
उमरी, मोठी उमरी,
मोठी उमरी. पण लवकरच हे मोठी उमरी शहरामध्ये त्याचा समावेश होणार असं ऐकण्यात, तुमचं गाव राहणार नाही, तुमचे तुम्ही शहरातले नागरिक होणार, तेव्हा या जागेचा समावेश त्यामध्ये होईल. तेव्हा आमचे जे दान दाते आहेत, प्रभूजी कुठे आहेत,
बोलत कोण द्या का